आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधातलं आरोपपत्र फेटाळण्याच्या निर्णयाला ईडीकडून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान। जागतिक पातळीवर नवीन सत्ता केंद्र निर्माण झाल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन। आणि अमेरिकेकडून सिरियातल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात तीव्र हल्ले। राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायती तसंच विविध ठिकाणच्या 143 सदस्यपदांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे। सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात झाली असून 5:30 ते सुरू राहणार आहे। या सर्व जागा तसंच 2 डिसेंबरला मतदान झालेल्या ठिकाणांची एकत्रित मतमोजणी उद्या होणार आहे। ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं। दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं, मात्र या प्रकरणी तपास सुरू ठेवण्याची मुभा दिली होती। आरोपपत्र फेटाळण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी आहे। जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल झाले असून अनेक नवीन सत्ता केंद्र तयार झाली आहेत असं निरीक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज पुण्यात नोंदवलं। सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। आज एखादा देश कितीही ताकदवान असला तरी सगळ्याच बाबतीत तो आपलं म्हणणं इतरांवर लादू शकत नाही। व्यापार, शस्त्रबळ, संसाधनं, तंत्रज्ञान, प्रतिभा या विविध क्षेत्रांमध्ये ताकद या शब्दाच्या कितीतरी व्याख्या नव्यानं तयार होत आहेत। आता सर्व देशांमध्ये एक नैसर्गिक स्पर्धा दिसत असून त्यातून एक समतोल साधला जात आहे असं मत त्यांनी मांडलं। भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेनं बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अद्ययावत राहण्यासाठी उत्पादन क्षेत्रात मोठी क्षमता विकसित करणं गरजेचं आहे असंही जयशंकर म्हणाले। नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सर्व विमान कंपन्यांना प्रवासी सुविधा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत। सध्या धुक्यामुळे तसंच कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतुकीवर कमालीचा परिणाम होत आहे। त्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी उड्डाणांसंबंधी प्रवाशांना वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत। दीर्घ विलंबाच्या वेळी प्रवाशांना भोजन आणि अल्पोपहार देण्याचे तसंच विमान रद्द झाल्यास पुन्हा आरक्षण द्यावं किंवा तिकीटाच्या रकमेची परतफेड करावी असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। आसाम राज्यात सैरंग नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसनं हत्तींच्या कळपाला धडक दिल्यानं 7 हत्तींचा मृत्यू झाला असून यात 1 हत्ती जखमी झाला आहे। होजई जिल्ह्यात आज पहाटे 2:15 ही घटना घडली। या अपघातात राजधानी एक्सप्रेसचं इंजिन आणि ट्रेनचे 5 डबे रुळावरून घसरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। या अपघातात एकही रेल्वे प्रवासी जखमी झाला नाही। गुवाहाटीपासून सुमारे 126 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असून धुक्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य प्रवक्ता किशोर शर्मा यांनी सांगितलं। नौदलानं आयएनएस सिंधुघोष या पाणबुडीला काल सेवानिवृत्त केलं। गेले 40 वर्ष ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत होती। नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत मुंबईच्या नौदलाच्या गोदीत हा कार्यक्रम पार पडला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। सिरियामधल्या आयएस अर्थात इस्लामिक स्टेट गटांविरुद्ध कारवाई तीव्र करताना त्यांच्यावर जोरदार हल्ले केले असल्याची कबुली अमेरिकेनं दिली आहे। अमेरिकेच्या सशस्त्र दलांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं संरक्षण सचिव पीट हेग्झेट यांनी म्हटलं आहे। लढाऊ विमानं हेलिकॉप्टर आणि तोफांच्या मदतीनं मध्य सिरियाच्या काही भागांमध्ये जोरदार हल्ले चढवल्याचं त्यांनी सांगितलं। आयएसनं या महिन्याच्या 13 तारखेला पालमायरा शहरात झालेल्या या हल्ल्यात 2 अमेरिकी सैनिक आणि 2 नागरिकांचा मृत्यू ओढावल्यानं अमेरिकेनं हे जोरदार हल्ले चढवल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। सिरियानंही अमेरिकेबरोबर आपलं वाढतं सहकार्य असून दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आणि याबाबतीतली आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे। ठराविक औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 औषध उत्पादक कंपन्यांबरोबर नवीन करार केले आहेत। या करारानुसार या कंपन्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या नवीन औषधांची सर्वाधिक पसंतीच्या देशांच्या किमतीप्रमाणे दरनिश्चिती केली जाईल। विशेषतः वैद्यकीय विमाधारक नसलेल्या रुग्णांना लाभ मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. पाकिस्तानातल्या न्यायालयानं तोषखाना घोटाळ्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना 17 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय 1,64,00,000 पाकिस्तानी रुपयांचा दंडही त्यांना ठोठावला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारकडून 2021 मध्ये मिळालेल्या भेटवस्तू सरकारी खजिन्यात जमा न करता परस्पर विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दुसऱ्या एका प्रकरणात शिक्षा झाल्यानं दोघेही सध्या कारागृहात आहेत. बांगलादेश सरकार कडेकोट बंदोबस्तात विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हैदीवर अंत्यसंस्कार करणार आहे. संसदेच्या इमारतीत दुपारी अंतिम नमाज अदा केली जाईल असं सरकारनं कळवलं आहे. त्याच्या निधनानिमित्त सरकारनं 1 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. इन्किलाब मंच या संघटनेचा प्रवक्ता असलेल्या हैदीवर 12 तारखेला ढाक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. उपचारादरम्यान सिंगापूरमध्ये त्याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. प्रधानमंत्री शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकण्यात त्याची महत्वाची भूमिका होती आणि फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुका तो लढवणार होता. दरम्यान एका अल्पसंख्य व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी बांगलादेशाच्या शीघ्र कृती दलानं 7 जणांना अटक केली आहे. ईशनिंदेचा आरोप करून गुरुवारी या व्यक्तीची हत्या झाली होती. तैवानची राजधानी तैपेई इथं एका माथेफिरूनं केलेल्या चाकू हल्ल्यात किमान 3 जणांचा मृत्यू झाला असून इतर 9 जण जखमी झाले आहेत. तैपेई इथं मुख्य मेट्रो स्थानकात या 27 वर्षीय संशयित व्यक्तीनं धुराची नळकांडी पेरली होती आणि तिथून दुसऱ्या स्थानकाच्या दिशेनं धावत असताना त्याने वाटेत येणाऱ्या प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याचं तैवानचे पंतप्रधान चो जुंग ताई यांनी सांगितलं. या संशयिताचा नंतर पळण्याच्या प्रयत्नात उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाल्यानं या हल्ल्यामागचा हेतू स्पष्ट न झाल्याची माहिती ताई यांनी दिली आहे. श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या समस्येचा सामना करताना आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आपत्कालीन 20,60,00,000 डॉलर्सचा जलद निधी मंजूर केला आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून सुमारे 643 नागरिकांना मृत्यूमुखी पडावं लागल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 19 वर्षांखालच्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेत उद्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत सामना होणार आहे. उपांत्य सामन्यात श्रीलंकेला हरवून भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पावसामुळे कालचा उपांत्य सामना 20 षटकांचा झाला. श्रीलंकेनं विजयासाठी दिलेलं 139 धावांचं आव्हान भारतीय संघानं 18व्या षटकात केवळ 2 गडी गमावून पूर्ण केलं. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशावर 8 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं 3-1 अशी जिंकली आहे. अहमदाबाद इथं काल झालेल्या 5व्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघानं 20 षटकात 231 धावा केल्या. तिलक वर्मानं 73 तर हार्दिक पांड्यानं 63 धावा केल्या. हार्दिक पांड्यानं केवळ 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं. विजयासाठी आवश्यक 232 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 201 धावाच करू शकला. वरुण चक्रवर्तीनं पाहुण्या संघाचे 4 फलंदाज बाद केले. हार्दिक पांड्या सामनावीर तर वरुण चक्रवर्ती मालिकावीर ठरला. समाजातल्या विविध समस्या कोणत्याही युद्धापेक्षा कमी नसल्यानं माणसाला आज युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्याचं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी म्हटलं आहे. ते दुसऱ्या ध्यानधारणा दिवसानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयात आयोजित केलेल्या ध्यानधारणा सराव सत्राला संबोधित करताना बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधातलं आरोपपत्र फेटाळण्याच्या निर्णयाला ईडीकडून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान. जागतिक पातळीवर नवीन सत्ता केंद्र निर्माण झाल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आणि अमेरिकेकडून सिरियातल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात तीव्र हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.